श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। चौथ्या अध्यायाच्या निरूपणास आज आपण सुरुवात करणार आहोत। याचा सारांश काल आपण पाहिला आणि दंश रूपाने या अध्यायाचे सौंदर्यसुद्धा त्यात आपल्याला आढळले असणारच। माऊली बऱ्याच अध्यायाच्या सुरुवातीला नमन घेतात, आपल्या गुरूंना ते नमन करतात आणि ते नमन इतके सुंदर असतात, अगदी हृदयाला भिडणारे असतात। त्यातली भाषा, त्यातला भाव, त्यातला साहित्य रंग, त्यातला रसरंग, सगळंच काही अप्रतिम असते। या अध्यायात सुद्धा एक नमन आहे। दिसायला साधं सोपं जरी असलं तरी ते अध्यात्मात अत्यंत गूढ नमनांपैकी एक मानल्या जातं। सुरू करूया चौथ्या अध्यायावरील निरूपण। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आजी श्रवणेंद्रिया पिकले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसतसे। जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तै भला जाहला विनोदू कथेचा ये। कैसे आगळीक दैवाची जे गंगा ओळली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळाली। आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणांचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला, आपल्या कानांना आज फार मोठा सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा त्याला पाहावयास मिळाला। जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता हे झाले आहे। अगोदरच ही विवेकाची कथा आणि त्यात तिचे प्रतिपादन करणारा जगातील श्रेष्ठ असा श्रीकृष्ण, आणि त्याला ऐकणारा भक्तामध्ये श्रेष्ठ असा अर्जुन, ज्याप्रमाणे पंचम स्वर आणि सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे। काय दैवाचा जोर आहे पहा। ही अमृताची गंगाच लाभली म्हणायची, किंवा श्रोत्यांची जपतप इत्यादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली असे म्हणायचे। आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा। काय म्हणतात माऊली? आपले जेवढे काही इंद्रिय आहे, मनासहित 11 इंद्रिय, त्या सगळ्यांनी एका कानात एक कानच व्हावा, फक्त ऐकण्याचंच काम करावं, आपण काय आहोत हे विसरून जायचं, आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे। हा ती सो अति प्रसंगे सांडुनी कथाची ते सांगे, कृष्णार्जुन दोघे बोलत होते। ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती नारायणे बोली जतू असे। जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकिसी, जेन संगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत। देवी लक्ष्मी एवढी जवळिक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आज कृष्ण स्नेहाचे पिक या तेची आथी। सनकादिकांची आशा वाढी नल्या होतिया कीर भवसा, परी त्याही येणे माने यशा येतीचिना। हा अप्रासंगिक पालार पुरेकर व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते तीच हकीकत सांग असे मग त्यावेळी श्रोते म्हणाले। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत। पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही, आई देवकीलाही जे सांगितलेच नाही, भाऊ बळीभद्र यालाही जे सांगितले नाही, ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण किती प्रेमाने बोलत आहे। श्रीकृष्ण देवाच्या जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी, पण या कृष्णाच्या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही। कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ या अर्जुनालाच आज लाभले आहे। सनकादिक सर्व परमात्म सुखाबद्दलच्या अशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, सनकादिकांच्या आशा खरोखरच बळावल्या होत्या, पण त्या इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत। या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले, हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक वंकी याची स्थिती आवडतू असे, एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचे ही डोळे पावतीना, ते हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप जाहला आहे, हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी, कैसा याचिये आवडी आवरलासे। या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे। या अर्जुनाने कसे उत्कृष्ट पुण्य केले असेल बरे। पहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाशी देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते, नाहीतर हा योग्यांना सुद्धा सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाची ही नजर जेथपर्यंत पोचत नाही तेथपर्यंत हा विस्तार पावलेला आहे। आणि अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण हा मूळचाच अचल आहे, पण आज या अर्जुनावर त्याच्या प्रेमाच्या खातीर किती कृपा करत आहे। हा त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने हा पूर्णपणे अर्जुनाच्या आटोक्यात आलेला आहे। श्री भगवान वाच, इथून आता हा चौथ्या अध्यायाचा पहिला श्लोक सुरुवात होत आहे। इमं वस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं, विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत। श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, मी हा अविनाशी योग पहिले सूर्याला सांगितला, सूर्याने मग मनूला सांगितला, मनूने मग इक्ष्वाकूला सांगितला, मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योग आम्ही विवस्वता, कथिला परीते वार्ता बहुआ दिवसांची, मग तेणे विवस्वते रवी ही योग स्थिती आघवी, निरूपिली बरवी मनू प्रती, मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुआ उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आध्य हे गा। मग देव म्हणाले, अरे अर्जुना, हा जो गुह्य योग आहे तो आम्ही पहिल्यांदा सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे। मग त्या विवस्वान सूर्याने, सूर्याला विवस्वान सूर्य म्हणतात, विवस्वतू पण म्हणतात, मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली। वैवस्वत मनू सूर्याचा पुत्र होता, वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली। आणि मग त्या सूर्याच्या पुत्राने त्या वैवस्वत मनुने याचे स्वतः आचरण केले आणि मग त्याचा जो मुलगा होता इक्ष्वाकू त्याला उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून आजपर्यंत चालत आली आहे. एवं परंपरा प्राप्त मीमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नोष्ट परंतप. याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या या योगाला इतर राजर्षी जाणते झाले. हे अर्जुना, पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झाल्यासारखा झाला. मगाणी कही या योगाते राजर्षी जाहले जाणते परीते थोनी आता सांप्रते नेणिजे कोणी जे प्राणिया कामी भरू देहा चिवरू आदरू म्हणोनी पडिला विसरू आत्मबोधाचा अव्हांटलिया आस्था बुद्धी विषय सुखाची परमावधी जीवू तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटाऊए काय करावी सांगे जातंध्या रवी कायाथी का बहिरयांच्या आस्थानी कवण गीता ते मानी की कोल्हे या चांदणी आवडी उपजे पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती तैसे वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाष नेणती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते कैसा नेणो मोह वाढिनला तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून योगु हा लोपला लोकी ये. मग आणखीही या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेलेत आणि तेव्हापासून आता हल्ली हा कोणालाही ठाऊक नाही. लोक सगळे विसरून गेलेत कारण प्राण्यांचा सगळा भर विषय आणि वासना याच्यावरच पडला आणि त्यांचा सगळा जीव काय तो देहावरच आहे कारण ते पूर्ण आत्मभाव विसरलेले आहे म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीने बाळगावयाची ती आळमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुखच अधिक सुखद वाटू लागले आणि देहाधिक प्रपंच हाच प्राणाप्रमाणे त्यांना प्रिय झाला. नाहीतर नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची. जन्मापासून जो आंधळ असेल त्याला सूर्य काय करणार. त्याच्यासाठी सूर्य काय आहे सांग. किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार. किंवा कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कसे काय उत्पन्न होईल. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. त्याप्रमाणे वैराग्यरूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीतच नाही त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी बरे प्राप्ती होणार. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. आणि त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकांतला हा निष्काम कर्मयोग पूर्णपणे बुडाला. स एवायं मया तेध्य योग प्रोक्त पुरातन भक्तोंसि मे सखा चेति रहस्यम हेतदुत्तमम. तू माझा भक्त आणि माझा सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग निष्काम कर्मयोग मी आज तुला सांगतो आहे कारण हे सर्व रहस्यांमधले उत्तम असे रहस्य आहे. तो चिहा जियाता तुझ प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझ, ये पडियेसी तू मज म्हणोनिया। तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा। तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जावो, जरी संग्रामा रुडाहो जाहलो आम्ही। करी नावे कहे सहावे, गाजा बज्यही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हारवे लागे आथी। तोच हा योग अर्जुना, आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेवू नकोस। हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका पडलास। अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि सख्याची जीवनकला आहेस। अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे, यावेळी तुझी फसवणूक मी कशी करू। आणि जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीच्या क्षणीही आणि या गडबडीचा कुठलाही विचार मनात न आणता पहिल्याने तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे, म्हणून मी तुला हे सांगत आहे। यावर अर्जुनाला प्रश्न पडला। काय प्रश्न पडला? अर्जुन वाच, अपरम भवतो जन्म, परम जन्म विवस्वताः, कथमे तद्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति। अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, तुझा जन्म तर अलीकडचा आणि विवस्वान सूर्य त्याचा जन्म तुझ्या फार पूर्वीचा, असे असताना तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितला, हे गोष्ट मला काही पटत नाही, आणि हे मी कसे जाणावे? तव अर्जुन म्हणे, हरी माया पुले याचा स्नेह करी, एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी। तू संसार श्रांताची साऊली, अनाथा जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। देवा पांगुळे का देवी जे, तरी जन्मोनी जो जारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा। आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई, तेवीची देवे कोपावे ना काही बोलाय का। तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी, हे श्रीहरी, पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवलते काय? संसार तापाने थकलेल्याची तू सावली आहेस, अनाथ जीवांची तू आई आहेस, आणि आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे। किती सुंदर ओवी आहे, तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवांची माऊली, आमुते खीर प्रसवली तुझीच कृपा। देवा, आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाचा लागतो, या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर मी काय बोलाव्या? देवा, आता जे मी काही विचारले किंवा मी विचारीन त्याकडे चांगले चित्त दे। त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळी राग धरू नकोस। माझा प्रश्न वेड्यासारखा असेल, पण माझ्या वेड्या प्रश्नाचा तू राग मानून घेऊ नकोस। तरी मागील जे वार्ता तुआ सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता माने चिना। जे तो विवस्व तू म्हणजे काई, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुआची केवी पाही उपदेशिला। तो तरी आई की जे बहुता काळाचा, आणि तू तव कृष्ण सापेचा, म्हणून गा ये मातुचा विसंवादू। देवीची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे, हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा परी हेची मातू आघवी मी परीये से तैशी सांगावी जे तुआंची तया रवी केवी उपदेशु केला। हे अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही। पहा, जो विवस्वत म्हणजे कोण हे वाड वडिलाला सुद्धा माहीत नाही, तर मग तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे? तो तर फार पूर्वीच्या काळचा असे मी ऐकले आहे, आणि तू श्रीकृष्ण आजच्या काळचा, म्हणून हे देवा, हे तुझे बोलणे अत्यंत विसंगत आहे। तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे मानावे? पण तू या सूर्याला उपदेश केला हे मी कसे काय समजू, आणि तो उपदेश कसा केलाच ही सगळी हकीकत मला पटेल याप्रमाणे तू मला सांग। याच्यावर भगवान काय म्हणतात? श्री भगवान वाच, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप। श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सर्वांना मी जाणतो। हे शत्रुतापणा, तू मात्र ते काही जाणत नाहीस। तव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जय होता, तय आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गाहे नेणसी पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परीतीये न स्मरसी आपली तू। मी जेणे जेणे अवसरे जे जे होनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा। त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, हे अर्जुना, जेव्हा तू विवस्वान होता, तू रवी होता, तेव्हा आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे तर अरे अर्जुना, तुला हे माहीत नाही की तुमचे आणि आमचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेत। त्या सर्व जन्मांना मी जाणतो, मला त्या सर्व जन्मांची जाणीव आहे, तुला मात्र ते आठवत नाही। मी जेव्हा जेव्हा जे जे होऊन अवतरलो आहे ते सर्वच्या सर्व मला आठवते, पण तुला याची आठवण राहत नाही। मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊनी अवतरे, ते समस्त ही स्मरे पंडुकुमारा। म्हणून याबद्दल तू काही भ्रांती येऊ देऊ नकोस, भ्रांतचित्त होऊ नकोस। आज आपण पाचव्या श्लोकापर्यंत, चौथ्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकापर्यंत गेलेलो आहे, आणि आपण इथे आज थांबणार आहोत। याचा पुढचा भाग आपण उद्या घेऊ। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।